श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। कालच्या भागामध्ये देवाने सांगितलं की सात महर्षी, चार मनू आणि आठ लोकपाळ हे सर्व मिळून या प्रजेची उत्पत्ती करतात किंवा त्यांनी ही या प्रजेची उत्पत्ती केली। पण हा जो माझा विस्तार आहे तो फक्त अभेद योगानेच कळतो आणि जो अभेद योग पूर्णपणे जाणतो तोच माझ्या अखंड अशा महायोगाने किंवा अभेद योगाने युक्त होतो याविषयी काही संदेह नाही। आता पुढे देवाला विभूती सांगायच्या आहेत महत्त्वाच्या, म्हणून कुठे कुठे माझी व्याप्ती आहे। या लागी सुभद्रापती हे भाव माझिया विभूती, हे सर्व जे भाव आहेत ना, सात महर्षीपासून उत्पन्न झालेले, चार मनूंपासून उत्पन्न झाले आणि नंतर आठ लोकपाळांपासून उत्पन्न झाले, हे सर्व भाव उत्पन्न झाले आणि त्या भावांपासून एक एक विभूती निर्माण झाली आणि यांची या व्याप्ती व्यापिले विश्व आणि या विभूतींनीच संपूर्ण विश्वाला व्यापून टाकली आहे। म्हणोनी गा यापरी ब्रह्मादि पिपिली केवरी, मी वाचुनी दुसरी गोठी नाही। ब्रह्मापासून तर मुंगीपर्यंत माझ्याशिवाय दुसरी काही गोष्टच नाही हे पूर्णपणे लक्षात ठेवायला पाहिजे। आजच्या भागामध्ये आठव्या श्लोकापासून पुढे निरूपण आपण करूया। आता घेऊया अध्याय 10 श्लोक 8 आणि पुढे। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अहम सर्वस्य प्रभवो मत्त सर्व प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता। मी सर्वांचे आदि असे कारण आहे, माझ्यापासून सर्व विश्वाची उत्पत्ती होते असे जाणून प्रेमाने युक्त होऊन ज्ञानी माझी भक्ती करतात। तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मजची पासुनी आघवा निर्वाहो यांचा। कल्लोळ माळाने गा जन्मजळीची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवनही जळ। ऐसे आघवांची ठाई तया जळची जीवी पाही तैसा मी वांचुनी नाही विश्वी ये। ऐसिया व्यापका माते मानुनी जे भजती भलते थे परी साचो कारे उदीते प्रेम भावी। देश काळ वर्तमान आगवी मजसी करूनी अभिन्न जैसा वायु होनी गगन गगनीची विचरे। ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रुपा मनी साठूनी माते। जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्तियोगु निश्चित जाण माझा। तरी अर्जुना, या सर्व जगाला मीच जन्म देणार आहे आणि या सर्वाची स्थिती माझ्यापासूनच आहे। लाटांच्या अनेक परंपरेचा जन्म पाण्यातच होतो आणि त्या लाटांना आश्रय शेवटी पाणीच असते व त्यांचे असणे हे सुद्धा पाण्यावरतीच अवलंबून असते। याप्रमाणे पहा, सर्व स्थितींमध्ये त्या लाटांना ज्याप्रमाणे एक पाणीच आहे त्याप्रमाणे माझ्याशिवाय ह्या सर्व विश्वामध्ये दुसरे असे काही नाही। ऐसे आगवाची ठाई तया जळची जीवी पाही, सर्वत्र पाणीच पाणी, लाटाही त्याच आणि पाणीही तैच। तैसा मी वाचुनी नाही विश्वीय, म्हणून या विश्वामध्ये माझ्याशिवाय दुसरं काहीही नाही, याप्रमाणे मी व्यापक आहे आणि इतका व्यापक आहे असे समजून मला वाटेल तिथे ते भजतात असे ते अभेद योगी। परंतु ते त्यांचे भजन खरोखरच्या प्रकट अशा प्रेमभावाने केलेले असते, त्यात काही देखावा नसतो। वारा जसा आकाशरूप होऊन आकाशातच विचरतो, तसे देश काळ वर्तमान हे सर्व माझ्या स्वरूपाशी एक रूप आहेत असे समजून ते वागतात। अशा माझ्या ज्ञानाने युक्त असलेले जे आत्मज्ञानी आहेत ते मी जो जगतरूप त्या मला अंतकरणात साठवून त्रैलोक्यामध्ये सुखाने क्रीडा व्यवहार हे सगळं करीत असतात। जो जो प्राणी दिसेल तो तो प्रत्यक्ष परमात्माच आहे असे समजावे, हा माझा भक्तियोग आहे असे निश्चित समज। जे जे भेटे भूत, ज्ञानेश्वरीमधली ही फार महत्वाची ओळी आहे बरं, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत। जे जे जिवंत प्राणी मात्र जे जे आहेत, नुसतं माणूस नाही, नुसतं जनावर नाही, तर जे जे पदार्थ आहेत शरीर किंवा आकार धारण करणारे आकारभूत पदार्थांमध्ये मी ओतप्रोत भरलेला आहे, म्हणून जे जे भेटे भूत तेथे मानिजे भगवंत। आणि याला काय म्हणतात, हा भक्तियोग निश्चित जाण माझा, माझ्या भक्तियोगाचा हा भक्कम असा पाया आहे। जर माझा भक्तियोग समजून घ्यायचा असेल तर प्रत्येकाच्या हृदयात प्रत्येकाच्या ठाई असलेल्या परमात्म्याची स्वतः अनुभूती घेऊन पहा, मग कळेल की सर्वत्र मीच मी भरलेलो आहे। मच्चित्ता मदगत प्राणा विधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यन्ति च रमन्ति च। माझ्या ठिकाणी ज्याचे चित्त आहे म्हणून जे मद्रूप झाले, माझ्या ठिकाणी ज्यांचे प्राण आहेत म्हणून माझ्याच योगाने तृप्त झाले, असे जे ज्ञानी आहेत ते ज्ञानी परस्परांना माझ्याविषयी ज्ञान देत आणि नित्य माझ्या गुणांचे वर्णन करीत समाधान पावतात व आनंदात मग्न होतात। ते माझ्याबद्दलच इतरांना ज्ञान देतात, माझेच कीर्तन करतात, माझ्याच भक्तीत गुंग असतात आणि म्हणून त्यांना सुख होत नाही, त्यांना आनंद होतो, त्यांना समाधान मिळते। चित्ते मीची जहाले मियाची प्राणे घाले जीवो मरो विसरले बोधाचिया भुली मग तया बोधाची निमाजे नाचती संवाद सुखाची मोजे आता एकमेका घेपे दिजे बोधची वरी जैशी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया कालवती परस्परे मग तरंगासी धवळारे तरंगची होती तैसी येरये रांचिये मिळणी पडत आनंद कल्लोळांची वेणी तेथ बोध बोधाची लेणी बोधेची मिरवी जैसे सूर्ये सूर्याते ओवाळिले की चंद्रे चंद्रम्या क्षेम दिदले नातरी सरिसेनी पाडे मिनले दोनी ओघ। अंतकरणाने ते माझेच स्वरूप बनून त्यांचे प्राण माझ्याच स्वरूप अनुभवाने तृप्त झालेले असतात व अशा स्थितीत बोधाच्या भुलीमुळे जन्ममरणाला ते पूर्णपणे विसरतात। चित्ते मीची झाले, ते चित्ताने मी झालेले आहेत। आता चित्त म्हणजे मी आधी परत परत सांगत असतो, अंतकरणाचे चार भाग असतात, मन बुद्धी अहंकार आणि चित्त। त्यातला चित्त जो भाग असतो तो आत्म्याचा पार्ट असतो, आत्म्याच्या डोळ्यांना चित्त म्हणतात। चित्ते मिची जहाले, जर आत्म्याचा डोळा त्या परमात्म्यालाच पाहणार तर मग ते चित्ताने मीच झाले ना। चित्ते मीची झाले, मियाची प्राणे झाले. काय झाले? माझ्या स्वरूप अनुभवाने, माझ्या अनुभवाने आपला प्राण ते माझ्यात घालून बसले. जीवो मरो विसरले बोधाची अभुली. त्यांना इतका खोलवर बोध झाला की जगणे काय आणि मरणे काय याच्याकडे त्यांचं लक्षच नाही. मग अशा त्या ज्ञानाच्या मदतीने प्रश्नोत्तर रूप चर्चेच्या आनंदात प्रेमाने नाचतात, म्हणजे सत्संग करतात, कीर्तन करतात, भजन करतात. आता ते एकमेकास ज्ञानच देतात व घेतात. एकमेका लोटांगणी जाती, निर्मळ चित्ते झाली अवधूते. तसे ते एकमेकांना ज्ञानाचीच घेवाणदेवाण करतात. ज्याप्रमाणे जवळ असणारी दोन तळी उसळली असता त्यांचे पाणी उसळून एकमेकात मिसळते, अशा स्थितीत लाटांना लाटांचीच घरे होतात. अगदी त्याप्रमाणे भक्तांना भक्त मिळाले असता आनंदाच्या लाटांची वेणी गुंफली जाते, त्यांच्या आनंदाला काही पारावार राहत नाही. अशा स्थितीमध्ये बोध हा बोधानेच बोधाचे अलंकार मिरवतो, म्हणजे बोध होतो बोधानेच बोधाचे अलंकार बोधाला घालतो. काय कमाल आहे! अशी ती अवस्था, तैसी येर येरांची ये मिळणी, पडत आनंद कल्लोळांची वेणी, तेथ बोध बोधाची लेणी, बोधेची मिरवी. आणि पुढे ज्याप्रमाणे सूर्याने सूर्याला ओवाळावे किंवा चंद्राने चंद्राला आलिंगन द्यावे, अथवा सारख्या योग्यतेने दोन प्रवाह एके ठिकाणी येऊन मिळावेत, अशी त्या भक्तांची एक फार ब्रॉड स्थिती तयार होते. तैसे प्रयाग होत सामरस्याची, वरी वोसाण तरत सात्विकाची, ते संवाद चतुष्पथीचे गणेश झाले. तेव्हा तया महासुखाचे निभरे, धावुनी देहाची गावा बाहेरे, मिया घाले तेणे उद्गारे लागती गाजू. पै गुरु शिष्यांच्या एकांती, जे अक्षरा एकाची वदंती, ते मेघाचिया परी त्रिजगती गर्जती सैंध. जैसी कमळकणिका जालेपणे, हृदयींचिया मकरंदा ते राखो नेणे, ते राया रंका पारणे आमोदाचे. तैसे नी माते विश्वी कथित, कथिते नी तोषे कथू विसरत, मग तया विसरा माजी विरत आंगे जिवे. ऐसे प्रेमाचे नी बहुवसपणे, नाही राती दिवो जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाणे आपण पयाजिही. प्रयाग तीर्थास, म्हणजे त्या इलाहाबादेत प्रयागराजमध्ये जसा गंगा यमुना आणि सरस्वती यांचा संगम होतो, तसा तेथे म्हणजे भक्ताला भक्त जेव्हा भेटतात एकमेकांशी, त्या ऐक्य रसाचा संगम होतो आणि त्या ऐक्य रसाचे पुरावर अष्टसात्विक भावांचे पुराड तरते. अष्टसात्विक भाव मी एकदा एक दिवस सांगितलं होतं की सात्विक, आठ प्रकारचे सात्विक भाव असतात. ते एकाच वेळी उत्पन्न झाले की मग हसणे, रडणे, घाम फुटणे, हसू येणे, ह्या सर्व गोष्टी एकाच वेळी घडू लागतात. असे ते भक्त संवादरूपी चव्हाट्यावरचे गणपती झाले बरं का. असे ते माझ्याच गोष्टींमध्ये, माझ्याच कीर्तनामध्ये गुंग असतात, तल्लीन होऊन जातात. तेव्हा त्या ब्रह्मसुखाच्या उत्कर्षाने ते देहरूप गावाबाहेर पळून येतात, म्हणजे हे देह तादात्म्य टाकून देतात. आणि त्याला हा बोध होतो की मी एक आत्मा आहे, मी एक पवित्र आत्मा आहे, आणि माझ्या अवतीभोवती जी मंडळी आहे, भक्त मंडळी, ते सर्वसुद्धा पवित्र आत्मे आहे. वारकरी संप्रदाय, वारकऱ्यांची वारी, वारकऱ्यांच्या दिंड्या ह्याच सिद्धांतावर आधारित आहे. म्हणून वारकरी 200, 400, 500 किलोमीटर चालला तरी थकत नाही. कारण त्याला या आनंदाच्या उर्मी येत असतात आणि त्या आनंदांच्या उर्मींमध्ये तो किती किलोमीटर पायी चालून गेला. ज्ञानबा तुकाराम यांच्या नावाचा गजर करत जातात, विष्णू हरी गोविंद विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून त्याला देह तादात्म्य नसते. माझे सुख मिळाल्यामुळे प्राप्त झालेल्या तृप्तीच्या उद्गाराने गर्जना कराव्यास लागतात आणि दिंडीत आणि वारीत चालू लागतात. गुरु व शिष्य हे उपदेशाकरिता एकांत स्थली जाऊन तेथे ज्या एक अक्षराचा ब्रह्म आहे, म्हणजे ओम संन्यक ब्रह्म जे आहे, त्या ब्रह्मनामाचा उपदेश करतात आणि तोच उपदेश ते महात्मे मेघांच्या गडगडाटाप्रमाणे तिन्ही लोकांमध्ये जिकडे तिकडे गर्जना करून सांगतात. मग ते टाळ वाजवताना नाचणे असो, फुगडी खेळणे असो, ठुमकणे असो, किंवा जोरजोराने भजन कीर्तन करणे असो. ज्याप्रमाणे पूर्ण उमललेली कमळाची कळी ही आपल्या आत असलेल्या सुवासास दाबून ठेवू शकत नाही, तो त्याच्या आतमधला सुगंध आपोआप बाहेर येतो, तर ती राजास अथवा गरीबास सुवासाची मेजवानी देते, त्यात काही ते भेद मानते का? की हा गरीब आहे म्हणून याला कमी सुगंध देऊ, तो राजा आहे म्हणून त्याला जास्त सुगंध द्यायचा? त्या कळीला किंवा त्या फुलाला त्याची काही माहिती सुद्धा नसते. अगदी त्याप्रमाणे हे भक्त सर्व जगामध्ये माझे वर्णन करीत असतात व वर्णन करण्याच्या आनंदाने वर्णन करण्याचे विसरतात व त्या विसरामध्ये अंगाने व जीवाने विरतात. काय गंमत आहे ना? तैसेनी माते विश्वी कथी ती, त्यांना हाही होश नसतो की ते काय बोलत आहे, कशाचं गुणगान करत आहे. तैसेनी माते विश्वी कथित कथितेनी तोशे कथू विसरत. अरे बोलता बोलता त्यांना हा सुद्धा विसर पडतो की मी काय बोलतोय. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल, आता पुंडलिकाला वरदे विठ्ठला म्हणून पांडुरंगा तुझी भक्ती करतो, आता पुंडलिकाला वर देशील त्यात माझं काय, याचाही विसर असतो. कथितेनी तोशे कथू विसरत, कथेत कथा विसरतात. मग तया विसरा माझी विरता अंगे जीवे. आणि ह्या विसर पडण्याच्या प्रोसेसमध्ये अंगाने आणि जीवाने पूर्ण विरून जातात. काय कल्पना आहे, काय माऊलीची एक्सप्लेन करण्याची पद्धत आहे बघा. याप्रमाणे ज्यांनी माझे पूर्ण सुख आपलेसे करून घेतले आहे, माझे सुख म्हणजे तुमचा आनंद, ज्याने माझे पूर्ण सुख कधी होईल, जेव्हा आपण इंद्रियाने देहाने पूर्ण परमात्म्याचे होऊन जाऊ, म्हणजे या देहाचा पूर्णपणे विसर पडेल आणि आपण आत्मा आहो या गोष्टीचाच फक्त आपल्याला भान राहील, अशा त्या पूर्ण सुखाच्या अवस्थेत मला तुम्ही आपलं करून घेतलं. त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात दिवस आणि रात्र याचे भान अजिबात राहिले नसते. ऐसे प्रेमाचे नि बहुवसपणे, प्रेमाचे नि बहुवसपणे, नाही राती दिव जाणणे, केले माझे सुख अव्यंगवाणे. अव्यंगवाणे सुख आहे आपण पियाजी, आणि मला आपलंसे करून घेतलंय. सर्व सर्व देह भाव देह भान सर्व हरवून गेलाय. त्यांना अशा प्रेमाच्या उत्कर्षात इतकी मोठी अवस्था प्राप्त झाली असते की त्यांना रात्र दिवस कळत नाही. आणि केले माझे सुख अव्यंगवाणे, किती सुंदर शब्द वापरतात माऊली, अव्यंगवाणे. एक असतो शब्द वेगळ वाणे, दुसरा असतो अव्यंगवाणे. मला लहानपण आठवतं, लहानपणी माझ्या गावाकडे विदर्भात वराडामध्ये वंगळवाणा दिसतोस असे जुने लोक म्हणायचे. अरे कसा दिसतोस वंगळवाणा? तो वंगळवाणा शब्द नव्हता, तो वेगळवाणा होता. ज्ञानेश्वरीमध्ये असे खूप खूप शब्द सापडतात जे आपण आपल्या लहानपणी ऐकले आणि आता ते शब्द लोप पावलेत, ते बोलणारं कोणी उरलेलं नाही. चला असो, पुढचा श्लोक घेऊ. तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. याप्रमाणे माझ्या ठिकाणी सततयुक्त असलेल्या व प्रीतिपूर्वक माझी भक्ती करणाऱ्या अशा त्या भक्तांना मी अशा प्रकारची बुद्धी देतो की जिच्या योगाने ते माझ्या समीप येतील, माझ्यापासून दूर जाणार नाही, त्यांच्यामध्ये आणखीन आणखीन आवड निर्माण करतो. तया मग जे आम्ही काही ध्यावे अर्जुना पाही, ते ठाईचीच तिही घेतली सेल, का जे ते जिया वाटा निघाले गा सुबटा, ते सोय पाहुनी अव्हांटा स्वर्गापवर्ग. म्हणून तिही जे प्रेम धरिले, तेची आमुचे देणे उपायले, परी आम्ही देयावे हेही केले तिहीची म्हणी पे. आता यावरी ये तुले घडे, जे तेची सुख आगळे वाढे, आणि काळाची दिठी न पडे हे आम्हा करणे. अर्जुना, असे समज की मग त्यांना आम्ही जे काही निरतिशय प्रेम द्याव्याचे ना, तो उत्तम भाग ते आपल्या ठिकाणी आम्ही देण्याच्या अगोदर कमावून ठेवलेले असते. त्यांनी माझी कृपा, माझे प्रेम हे कमावलेले असते आधीच. कारण की अर्जुना, ते ज्या वाटेने निघाले त्या मार्गाशी स्वर्ग आणि मोक्ष यांची तुलना केली असता त्या आडवाटा ठरतात. काय कमालची गोष्ट सांगत आहे आता. का जे ते जिया वाटा निघाले गा सुबटा, ते सोय पाहुनी अव्हांटा स्वर्गाप वर्ग. अरे कुठला स्वर्ग आणि कुठला मोक्ष, या तर सगळ्या आडवाटा आहे. त्यांचा मार्ग तर भक्तीचा, म्हणून त्यांनी जे प्रेम धरले तेच आमचे देणे. त्यांनी आपल्या कमाईने मिळवले अशा रीतीने आमचे काम त्यांनीच केले, पण ते आम्ही दिले असे त्यांनी जगात प्रसिद्ध केले. त्यांची एवढी मोठी कमाई, त्यांचं एवढं मोठं कर्तृत्व असून सुद्धा हे सगळं देवांनी आम्हाला दिलं असं म्हणून ते जगात हे प्रसिद्ध करतात, बरं का. आता यानंतर इतके घडून येईल की ते प्रेम सुख अधिक वाढावे आणि त्यावर काळाची दृष्टी पडू नये, हे आम्हाला करावे लागते. आम्हाला असं काही करावं लागते जेणेकरून त्यांची आमच्यावरची प्रीती, आमच्यावरची भक्ती, आमच्यावरचं प्रेम कमी नाही झालं पाहिजे मंडळी. म्हणून जेवढे फार पोचलेले लोक आहेत ते म्हणतात की माणसाच्या जवळ आत्मा असतो, आत्म्यानंतर देवाचं सगळ्यात जवळचं रूप काही असेल तर ते प्रेम असतं, प्रेम. आणि त्यानंतरचं जवळचं रूप हे सत्य असतं. म्हणून प्रेम जे आहे हे देवाच्या प्रती प्रेम, विषयांच्या प्रती नाही, देवांच्या प्रती असलेलं प्रेम. लळेयाचिया बाळका किरीटी, गवसणी करुणी स्नेहाचिया दिठी, जैसी खेळता पाठो पाठी माऊली धावे, ते जो जो खेळ दावी तो तो पुढे सोन्याचा करुणी ठेवी, तैसी उपास्तीची पदवी पोषित मी जाय, जिये पदवीचेनी पोषके ते माते पावती यथा सुखे, हे पाळती मज विषय खे आवडे करू, पैगा भक्ता सी माझे कोड, मज तयाचे अनन्य गतीची चाड, काजे प्रेमळांचे सांकड आमते धरी, पाहे पा स्वर्ग मोक्ष उपायले, दोन्ही मार्ग तयांची वाणी केले, आम्ही आंगही शेषा वेचिले लक्ष्मीसी, परी आपण पे वीण जे एक, ते तैसेची सुख साजुक, सप्रेमळा लागी देख ठेवले जतन, हा ठायवरी किरीटी आम्ही प्रेमळू घेऊ आपण पयासाठी, या बोली बोली जत गोष्टी तैसिया नवती गा. अर्जुना, ज्याप्रमाणे आई ही आपल्या प्रेमाच्या दृष्टीचे पांघरून करून आपल्या आवडत्या मुलाच्या मागे मागे ते मूल खेळत असताना धावते आणि त्याला भरवते, ते बाळ की ते बाळक जो जो खेळ दाखविल तो तो खेळ ती आई त्याच्या पुढे सोन्याचा करून ठेवते, त्याचप्रमाणे माझ्या भक्तांच्या उपासनेचा अधिकार मी वाढवित जातो. उपासनेच्या ज्या स्थितीच्या पोषणाने ते भक्त मला अनायासे प्राप्त होतील अशा तऱ्हेने मी त्यांचे पालन करतो आणि हे पालन करणे मला विशेष आवडते. अरे अर्जुना, भक्ताला माझे कौतुक असते पण त्याच्या एकनिष्ठेची मला इच्छा असते, कारण की प्रेमळ भक्तांचा आमच्या घरी फार दुष्काळ आहे. भक्त तर असतात पण प्रेमळ भक्त म्हणत आहे माऊली. अर्जुना पहा, उपायांनी प्राप्त करून घेण्याचे स्वर्ग व मोक्ष हे दोन रस्ते आम्ही त्यांच्या म्हणजे स्वर्गेच्छू आणि मोक्षू यांच्या रहदारीस खुले केले, पण आम्ही शेषाला लक्ष्मीसह आमचे शरीर देखील विकून टाकले. परंतु ज्यामध्ये मीपणाचा लेश नाही असे जे एक ताजे प्रेमसुख ते तसेच प्रेमळ भक्तांकरिता राखून ठेवले बरं का. आणि हे प्रेमसुख अशा प्रेमळ भक्तांनाच मी बहाल करतो. अर्जुना, येतपर्यंत आम्ही आपलेपणा देऊन प्रेमळ भक्ताचा अंगीकार करतो. ह्या गोष्टी शब्दांनी सांगाव्यात अशा प्रकारच्या नाहीत. ह्या गोष्टी शब्दांनी व्यक्त करता येत नाही. या गोष्टी लोकांसमोर उघड करून दाखवता येत नाही. म्हणून या स्वतःच्या स्वतः समजून घेणे आवश्यक आहे. आज आपण इथे थांबू आणि उद्या 11व्या श्लोकापासून पुढे निरूपण घेऊया. पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.